चीनीमंडी.com पॉडकास्ट। इंडोनेशियाची साखर आयातीमध्ये कपातीबरोबरच उत्पादनात आत्मनिर्भर बनण्याची योजना। इंडोनेशियन घरगुती साखर उत्पादनाला वाढवून आयातीमध्ये कपात करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्य प्लांटेशन होल्डिंग कंपनी पीटी पार्की पुनन नुसंतराचे निदेशक मोहम्मद अब्दुल गणी यांनी सांगितले की 2025 पर्यंत 2 मिलियन टन साखरेचे उत्पादनाचे लक्ष आहे, ज्यासाठी ऊस क्षेत्रामध्ये विस्तार करणे आणि कारखाने पुनर्निर्मित करण्याची योजना बनवली गेली आहे। आयातीमध्ये कपात साखरेच्या वापरावर निर्भर करते। कृषी मंत्रालयाला आशा आहे की 2023 पर्यंत एका वर्षामध्ये प्रति व्यक्ती 25 किलोपेक्षा अधिक साखरेला मागणी असेल, पण स्थानिक साखर संघाचे म्हणणे आहे की आयातीमध्ये कमी करण्यासाठी 20 किलोपेक्षा साखर कमी येण्याची आवश्यकता आहे। कोरोना व्हायरसच्या फैलावानंतर इंडोनेशियाच्या साखरेच्या मागणीमध्ये मार्च आणि जूनच्या दरम्यान 25% घट दिसून आली होती। इंडोनेशियन शुगर असोसिएशन नुसार मार्च आणि जूनच्या महिन्यात घट झाल्यानंतर या महिन्यात साखरेची मागणी जवळपास 25,000 टनापर्यंत पोहोचली आहे। लॉकडाऊनमुळे साखरेचे मुख्य वापरकर्ते, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर ठिकाणी लोकांनी जाणे बंद केल्यामुळे साखरेची मागणी कमी राहिली आहे।